शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्था पिंपरी पेंढारच्या सर्व सभासद हितचिंतकांना सविनय नमस्कार. प्रिय सभासद, आपल्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता पिंपरी पेंढार गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री सावळेराम नानाभाऊ कुटे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व सभासदांनी सदर सभेसाठी उपस्थित राहून आपले मोलाचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. वार्षिक सभा सूचनापत्रक व सन 2023-24 ची हिशोब पत्रके दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी संस्था कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. धन्यवाद.